चीनीमंडी.com पॉडकास्ट।
समाजानं आदर्श निर्माण केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजानं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे। जातपात धर्मभेद बाजूला ठेवून कोरोना उच्चाटनासाठी एकजुटीनं लढा देण्यासाठी इचलकरंजीत हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले। इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरू अतिदक्षता विभागाचं मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केलं, यावेळी ते बोलत होते। यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीनं केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजानं ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यात जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिली। या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे। रमजान ईदचं औचित्य साधून याचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री श्री ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजानं याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे। आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्यानं आणि संयमानं रोखून ठेवलं आहे। इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे। सण कसा साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण मुस्लिम समाजानं सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचं कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचं आश्वासन दिलं। प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी सी केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, तहसीलदार प्रदीप उबाळे आदी उपस्थित होते। अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतुबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबू पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, सलीम शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉक्टर जावेद बागवान, डॉक्टर राहम तुल्लाह खान, डॉक्टर अर्शद बोरगावे, डॉक्टर हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचं सहकार्य लाभलं।